चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखानदारांनी 14 दिवसात शेतकऱ्यांची थकबाकी भरणं आवश्यक, अन्यथा गाळप परवाना नाही। साखर उद्योगाच्या अडचणी लक्षात घेता आयुक्तालयानं साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। कोणताही कारखाना परवाना दिल्याशिवाय हंगामात गाळप सुरू करू शकत नाही। 2018-19 या हंगामातील 589.59 करोड रुपयांची शेतकऱ्यांची देणी कारखान्यांकडून देय आहेत। ऊस उत्पादकांना लवकर मोबदला मिळावा या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांची थकबाकी 14 दिवसांच्या आत भागवली तरच साखर कारखानदारांना नवीन हंगामात गाळप परवाने देण्यात येतील। अधिकाऱ्यांनी सांगितलं की ऊस नियंत्रण कायदा 1966 नुसार कारखान्यांनी 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देणं आवश्यक आहे। कारखान्यांना या वचनबद्धतेशी जोडण्यासाठी राज्याच्या साखर आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा उपयोग केला आहे। महाराष्ट्र साखर कारखाने अधिनियम 1984 आधारे कारखान्यांना गाळप परवाने दिले जातात। परवाना न दिल्यास कोणताही कारखाना हंगामात गाळप सुरू करू शकत नाही। सन 2018-19 या हंगामात साखर कारखानदारांकडे शेतकऱ्यांच्या FRP चे सुमारे 589.59 कोटी रुपये देय आहेत। आयुक्तालयाच्या गाळप अहवालानुसार सुमारे 195 कारखान्यांनी हंगामात गाळप केलं आणि 952.11 टन ऊस गाळप झाला। विक्रमी 107 लाख टन साखर उत्पादन झालं। 195 कारखान्यांपैकी 129 कारखान्यांनी शेतकऱ्यांचं पेमेंट केलं, पण हंगामाच्या शेवटी 66 कारखान्यांनी शेतकऱ्यांची देय रक्कम देणं बाकी आहे। हंगामातील एकूण FRP थकबाकी 23,207.28 कोटी रुपये इतकी आहे, ज्यापैकी 15 कारखानदारांनी 15 ऑगस्टपर्यंत 22,645.26 कोटी रुपयांची थकबाकी दिली। 129 कारखान्यांनी 100% FRP पेमेंट्स मंजूर केले आहेत, तर 49 कारखान्यांनी 80.99% पेमेंट मंजूर केले आहेत, तर 13 कारखान्यांनी 60.79% पेमेंट क्लिअर केली आहे आणि 4 कारखान्यांनी 49%पेक्षा कमी पेमेंट केले आहेत। साखर आयुक्तांनी आता शेतकऱ्यांना मूलभूत FRP भरण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांना महसूल वसुली कोडचे आदेश दिले आहेत। कारखान्यांना गाळप होण्याच्या तयारीसाठी अधिक मुदत देण्यासाठी आयुक्तालयानं गाळप परवाना देण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथं नुकताच झालेल्या पुराचा कारखान्यांच्या व्यवस्थापनावर नकारात्मक परिणाम झाला आहे आणि गाळप होण्याच्या तयारीसाठी त्यांना अधिक वेळ लागणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं।